सावली अध्याय सहावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
ऐसे हे जानकी से जीवन अगाध लीलेने भरले पूर्ण, तर्क वितर्क बुद्धि ज्ञान पांगुळे पडती जाणावया। या विज्ञानाच्या युगात तर्क वितर्क वाढले बहुत, कार्यकारणा शोधित राहतील चिकित्सक। परीन होईल समाधान अथवा त्यांचे भ्रम निरसन, केवळ चमत्कार पाहून नमस्कार करीती अंधत्वे। परी चमत्कारात नाही मोठे पण, संतत्याहून श्रेष्ठ असती जाण। भक्तांचा विश्वास बसावा म्हणून दिव्य दाखविती करून। जेव्हा दिव्यत्वाची येते प्रचिती, तेव्हा विनम्र भावे वंदिती। भक्ती उमलोनिया चित्ती दृढ चरण धरिती ते। असो जानकीचे एक आप्त गुप्ते म्हणूनी कुटुंबात, त्यांचे कुळी पुत्र जन्मत आनंद होई म्हणोनिया। पूर्वी बाळंतिणीच्या खोलीत पूर्ण अंधार असत करीत, त्यामुळे मुळी न कळत बाळ सर्वांगी ते कैसे। विश्वास ठेविती सुईणीवर, सांगे सर्वांग आहे सुंदर, म्हणोनी न जाती सत्वर बाळ बघाया अंधारी। पूर्वी तिला न कोणी शिवती, छायाही न पडू देती, कोणी बघावया न जाती सक्ती असे कुटुंबात। ऐसे 10 दिवस जाती उजेडात बाळास आणिती, सर्व आश्चर्ये बघती बाळ असे चक्षुहीन। परिवार जाई घाबरून आता काय करावे म्हणून, डॉक्टरांस पाचारून आणिला की सत्वर। डॉक्टर पाहे तपासून तो खाचाच आहेत म्हणून, सर्वांना सांगे निक्षुन यासी उपाय काही नाही। सर्व जाहले निराश, कैसे अंधत्व आले बालकास, कैसे त्याचे भावी आयुष्य सचिंत झाली माऊली। पती पत्नी गेले घाबरून, कैसे बाळ निपजले चक्षुहीन। आपुल्या दैवास देती दूषण, धावा देवाचा करीती ते। जय जगदंबे कुलस्वामिनी, कृपा आम्हावर करोनी, बाळास या दृष्टी देऊनी संरक्षावे गे जीवनी। अपराध असेल जरी घडला, तरी प्रायश्चित्त न द्यावे बालकाला। पायी पदर असे पसरला, शिक्षा मजला द्यावी की। ऐसे आई करिता रुदन तो जानकीचे जाहले स्मरण, म्हणे बायजीस बोलावून आणावे की लवकरी। निरोप गेला गणदेवीस, जानकी येई सावकाश, पाहोनिया बालकास अंकावरी तिने घेतले। अश्रू भरल्या नयनी आई लागे जानकीच्या चरणी, म्हणे कृपा बाळावरी करोनी अंधत्वा त्याच्या परिहारावे। जरी त्याची पुण्याई असेल उणी, तरी माझी द्यावी काढूनी, परी त्याला दृष्टी देऊनी जीवन फुलवावे सत्वर। तेव्हा बाळास घेऊन मांडीवर हात फिरविला अंगावर, म्हणे काशीनाथा लवकर उघड लोचन आपुले। सर्व जिज्ञासेने होते पाहत तो काशीनाथ डोळे उघडीत, दृष्टी येऊनी लोचनात टकमका पाहे सर्वांकडे। हर्ष जाहला कुटुंबात जय जयकार जानकीचा करीत, आम्हास केले चिंतामुक्त पायी वारंवार वंदिती। तू मुक्यास देसी वाणी पांगळ्यासी नेशी गिरीवरुनी, अंधळ्याच्या दिले नयनी तेज आपुल्या कृपेने। ऐशी प्रार्थना केली मनी तोची बाळास उचलोनी, आईच्या ओटीत देऊनी म्हणे सांभाळी याला प्रेमाने। ऐसे हे संत शिरोमणी भक्तांचा भाव पाहोनी, करीती अगाध करणी लीलयाते कृपेने। ऐशाच कृपेची दुसरी कथा मी तुम्हास कथितो आता यावरन संत महत्ता तुम्हा येईल कळून। एक हिरा नामे सुभक्त गर्भार होती प्रत्यक्षात अंगाने सांगली गरगरीत गर्भ तेजाने प्रतिदिनी। खरोखरीच दिसे सुंदर तेव्हा कुणाची लागे नजर दुष्ट स्त्रियेला उपजूनी मत्सर करणी करी तिजवरी। ते पोट लागले उतरू आता गर्भ लागे झरू तेज लागले ओसरू हिराचे ते तेधवा। हिरा गेली घाबरून डॉक्टरही पाही तपासून परी काहीच कार्यकारण सापडेना तयाला। ऐसी ती जाता झरून दिवस तिचे आले भरून तिच्या कृश ऐशा देहातून दुर्बल पुत्री जन्मली। पुत्री जन्मली ती विक्षिप्त एक पाय होता गळ्यात दुसरा उलटा होता देहात ध्यानही होते विद्रुप। हिरा जाय घाबरून बाळ विद्रुप जन्मले म्हणून जानकीचा धावा करून रडू लागली ते धवा। काय माझ्या दुर्दैवात ऐसी पुत्री जन्मा येत कैसे सांभाळू जीवनात लुळे पांगुळे बालक। दृष्टकोणाची लागली पूर्ण कळीन फुलली जन्मताच की करपवली कळी माझ्या कुशीची। माझ्या बाळाचे लुळेपण मज पाहवेना एक क्षण त्या परते माझे जीवन नष्ट होऊ दे माऊली। माझे उरलेले सर्व जीवन बालकास द्यावे संपूर्ण सुदृढ देहाते करून दीर्घायुषी करी त्या। हाक हिरेची करुण जानकीस आली कळून बघण्यास आली धावून एकवीस दिवसानंतर। मांडीवर बाळास घेऊन स्वये त्यास पाही निरखून मणेयास करणी करून पिळले असे कोणीतरी। तिन्ही सांजेच्या वेळात उतारा करावा नियमित नित्य सव्वा महिन्यापर्यंत बालकावरून आपल्या। ऐसे हिरा असता करीत सव्वा महिना आला भरत तो जानकी येऊन सस्मित बाळास द्यावे म्हणतसे। मणे हिचे कपडे घ्यावे काढून ते खड्ड्यात टाका पुरून बाळा ते अंघोळ घालून करी माझ्या देहिरे। तैसे करोनिया हिराती बाळास देई जानकी हाती हृदयी धरोनी प्रीती घुमू लागली आनंदाने। हात फिरवून अंगावरून वरी उंच उंच उडवून त्वरित घेई झेलून आनंदाने जानकी। ऐसे तियेशी खेळून हिरेच्या ओटीत फेकून मणे ठेवी हे सांभाळून बाळ सुदृढ चांगले। सर्व आश्चर्ये होते पाहत जीव आणूनी डोळ्यात विश्वासही नवता बसत बघणाऱ्यांचा घटनेवर। जे अशक्य होते जीवनात ते स्पष्ट घडले प्रत्यक्षात बाळ सर्वांग सुंदर होत पांगुळपणा दवडोनी। हृदयाले उचंबळोनी हिरा लागे जानकी चरणी चरण धुतले अश्रूंनी जानकीचे प्रीतीने। जय जानकी कृपा करोनी मज धन्य केले सजीवनी देह चर्माच्या चपला करोनी तव पदी घालीन। ऐसे मी केले तरी हे अनंत उपकार माझे वरी न फिटतील जन्मांतरी ऋण तुझे हे प्रचंड। यावरून भक्तजन तुम्हा येईल कळून की संतांचे हे श्रेष्ठपण श्रद्धास केवळ जाणू शके। तेथे नसे कार्यकारण त्याला नसे विशिष्ट प्रमाण केवळ त्यांची इच्छा म्हणून अतर्क ऐसे घडू शके। मुलीचे नाव ठेविले रेवती संसारी झाली भाग्यवती होई धनसंतान प्राप्ती जानकीच्या कृपेने। छबुरा व प्रधानांचे मुलीला अल्प आजार जडला उपचारार्थ ते तिजला दवाखान्यात ठेविती। उपचार करीती बहुत दिन परी व्यर्थ गेले यत्न कायावाचे झाली क्षीण मृत्यु पावली मुलगीती। नेण्याची सर्व तयारी जाहली तिज बाहेर असे काढिली रस्त्यावरी येता जाहली जागृत कीती बालिका। पुन्हा आणि ती दवाखान्यात, डॉक्टरही तिजला तपासीत, वाटे जाहली की जिवंत, उपचारार्थ तिला ठेविती पुन्हा। काही दिवस ठेवून तिज घरी गेले घेऊन, तिची चर्या गेली बदलून, विस्मृती झाली घराची। तशी वागणूकही बदलून, भाषाज्ञान जाती स्मरण विसरून गेली सर्व म्हणून, आश्चर्य करीती मनात। कुणासही न ओळखेती, संकुचित जाहली वृत्ती, पदार्थ चोरुनी खाईती बावरलेल्या नजरेने। ऐसे तिचे पाहून वर्तन, घरात शंका होत उत्पन्न, निष्णात डॉक्टरांसी आणून दाखवावी की पुन्हा तिला। श्री खंडूबाई देसाई सर्जन डॉक्टर प्रख्यात होते म्हणून, त्यांची अध्यात्म प्रगती जाणून मुलीस नेती दाखवावया। नाडी पाहता तपासून म्हणे मुलीत नाही चैतन्य, मूळ आत्माच बदलून दुसराच वावरे शरीरी। परकाया प्रवेशून दुसऱ्याचा शिरला देहातून, मनोनिया विस्मरण तुमच्या मुलीस जाहले। तेव्हा प्रधान त्यांना सांगती, जेव्हा हिची गेली प्राणज्योती, दुसरी ही मुलगी वारली होती त्याच वेळी त्या स्थळी। ती जातीची वारली होती, आम्ही तिला पाहिली होती, एकाच वॉर्डात होती दवाखान्यात त्यावेळी। तिचे प्रेताजवळून नेता हिला, प्राण मुलीत तिचा संचारला, आम्हास अति आनंद झाला, जिवंत झाली म्हणोनिया। परी देसाई तयांना सांगती की विचित्र आहे रुग्णस्थिती, वैद्यकीय इलाजही नसती, दैवी मार्गासी बघावे। तई प्रधान त्यांना सांगती की आम्ही न जाणू दैवी व्यक्ती, कृपा करो नियामती सुचवावी आम्हाला। तेव्हा देसाई तयांना सांगत की गणदेवीस जावे त्वरित, उलगडा होईल निश्चित, मार्ग सापडेल तुम्हाला। जैसे प्रधान येती गणदेवीत, जानकी मुलींना असे सांगत, आज पहावया मिळेल गम्मत एका मुलीची तुम्हाला। आत्मा बदलून आली, परकायेत प्रवेशली, मरुनी जिवंत राहिली, ऐसी मुलगी येईल। मुलींना वाटली गम्मत, वाट आश्चर्याने पाहत, प्रधान घेऊनी आयेत मुलीला आपुल्यासवे। सर्व बैसोनी या घरात, वृत्तांत होते कथित, तोची जानकी सर्व सांगत पुढील कथानक मुलीचे। जेव्हा हिचा गेला प्राण, तेव्हा दुसरीस एका आले मरण, तोची जीव पुन्हा प्रवेशून हिचा देही वावरतो। ती वारली जातीची होती, तैसी राहे तिच्या स्मृती, तुमच्या प्रपंचाची माहिती कैसी तिज असणार। तेव्हा मुलीस त्या विचारती, कशास आलीस या देही, सस्मित वदने सांगेती इच्छा राहिली भोगांची। मी गरीब होते म्हणून खावयासन मिळे अन्न, मौजनाना आनंद भोगावया आले मी। मी न जाईन देहातून, सर्व इच्छा करीन पूर्ण, मला न द्यावे ढकलून पायी विनंती करीतसे। प्रधान जाती घाबरून सर्व ऐकून संभाषण, म्हणे कैसे भविष्य जीवन माझ्या मुलीचे कळेना। जानकीच्या पाया पडती म्हणे काही सुचवावी युक्ती, हिचे जीवन तुमचे हाती सोपविले म्हणूनिया। म्हणे तुमच्या मुलीचा प्राण पुन्हा न येईल परतो, न तिने जन्म घेतला म्हणून जगा माझी पुनश्च। तिचे ऐसे हे कलेवर घरात न ठेवावे खरोखर, तरी यावर तुमचा विचार काय आहे तो सांगावा। पुढील सर्व भविष्य जाणून प्रधान सांगती विनवून, ऐसे हे मृत जीवन अमुच्या घरी नसावे। जेथे मुलीचा नाही प्राण, तेथे प्रीती न होई उत्पन्न, ऐसा हा देह सांभाळून काय आम्ही करावे। स्पष्ट कल्पना आहे मला काय होईल या मुलीला, मनोनिश्चय अमुचा झाला चिंतेतून सोडवावे। तैसे मुलीला घेतले बोलावून, मुस्कटात दिली एक ठेवून, तोची तिचा प्राण जाऊन कलेवर पडले तेथे। असो एकदा गणदेवी गावात लग्न होते कुण्या घरात, म्हणून या आमंत्रित केले जेवावया सर्वांना। जानकीस ते सांगत की तुम्ही यावे निश्चित, आशीर्वाद हवा लग्नात वधूवरांना म्हणून या। जानकीन जाय कुणाकडे, परी आग्रहाचे पडे साकडे, गावात न व्हावे वाकडे म्हणून या ती जात असे। मुलांची मावशी ही होती, तिला घेऊन या सांगाती, दोघी लग्न घरी जाती त्या सकाळ पासोनी। लग्न चाले श्रीमंती थाटात, तेथे गरीबासन विचारित, लक्ष कोणीही न देत, दखल न घेती तयांची। त्यातून कपडेही नव्हते चांगले, म्हणून सर्वांनी दुर्लक्षिले, म्हणती भिकारी हे आले कशास आमुच्या लग्नाला। तै कुणा मुलीच्या डोक्यातील हरवले सोन्याचे फूल, जीवाची होऊन घाल मेल शोधा शोध चालली। यजमान बहुत संतापले, म्हणे तुम्हीच असेल घेतले, जानकी मावशीस वदले उद्देशून क्रोधाने। जोवरीन सापडेल फूल, तुम्ही एथोनीन हलाल, याची कोपऱ्यात बैसाल तुम्ही दोघी तोवरी। जैसे लग्न ही पडले पार, तैसी टळून गेली दुपार, भोजनादी सर्व व्यवहार पार पडला की सर्वांचा। दोघी बैसल्या कोपऱ्यात, त्यांना कोणीही न विचारित, भोजन पाणीही ना देत सायंकाळ पर्यंत। जैसी वेळ रात्रीची होत, तैसे दादा येती शोधत, म्हणे पत्नीन आली घरात, सांगा कोठे असे ती। यजमान जाहला सामोरी, म्हणे लग्नात जाहली चोरी, ती सापडे ना तोवरी, न त्या येथून हलतील। दादा जाती संतापून, कुऱ्हाड येती घेऊन, म्हणे यावे माझ्या समोरून, आळ कोणी घेतला असे। माझ्या पत्नीस म्हणता चोर, लाजन वाटे हरामखोर, अमुच्या सारीख्या गरीबावर आळ घेता चोरीचा। प्रसंग पाहून गंभीर जानकी धावली समोर, म्हणे आवरा कुऱ्हाड सत्वर, न येथे कार्य तियेचे। वऱ्हाडी मंडळी जमली, त्यांना उद्देशून ती वदली, काय श्रीमंतीची जाहली गर्वबाधा तुम्हाला। तुम्ही पहावे आम्हा समोर, कोण श्रीमंत आहे खरोखर, रोखून पहावे नजर दिसून येईल तुम्हाला। वऱ्हाडी पाहती रोखून, तो दोघीत येई दिसून, नखशिखांत अलंकार घालून उभ्या असती समोर। मुकुट लखलखे शिरावरी, रत्नमाणिकांच्या होत्या गळसरी, बाजूबंद चमकती दंडावरी, पायी पैंजण सोनियाचे। शालू सुंदर भरजरी, कंबरपट्टा शोभेवरी, अंगठीत होते भारी हिरे मौतिक जडलेले। रूप पाहता ते सुंदर, भयभीत झाले लग्नघर, जानकी तेथोनिया सत्वर निघोनी गेली स्वगृहा। डोळे विस्फारुनी पाहती, वराडी ते आश्चर्य करीती, म्हणे कैसी आमुची मती भ्रष्ट झाली तये वेळी। म्हणून या भक्तजन गरिबीचा न करावा अपमान, जया जैसे दिले जीवन त्यात संतोष मानावा।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम षष्ठोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकविरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु।